चीनीमंडी.com पॉडकास्ट।
करमाड येथील रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर। औरंगाबाद जवळील करमाड येथे सटाणा शिवारात मालवाहू रेल्वेखाली येऊन परराज्यातील 16 मजुरांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे। तसंच जखमींवर सरकारी खर्चानं व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देशही दिले आहेत। परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्यानं बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल। या कामगारांनी धीर सोडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। आज सकाळी या दुर्दैवी घटनेसंदर्भात कळल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मुख्य सचिव तसंच रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि घटनेविषयी जाणून घेतलं। परराज्यातील हे मजूर जालना भागात एका स्टील कंपनीत कामाला होते आणि जालन्याहून रेल्वे मार्गानं चालत निघाले होते। रेल्वे मार्गावरच झोपल्यानं पहाटे मालवाहू रेल्वे अंगावरून गेल्यानं 16 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागातून विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहे। त्यातून सुमारे 1 लाख लोक आपापल्या गावी सुखरूप पोहोचले आहेत। येणाऱ्या काही दिवसात राज्यात अडकलेले सर्व श्रमिक व्यवस्थित त्यांच्या घरी पोहोचतील असं नियोजन झालं असून रेल्वेशी सातत्यानं समन्वय सुरू आहे। नुकतीच मुंबईहून रेल्वे सोडण्याचा निर्णयही झाला असून त्यामुळेही अनेक मजूर घरी परततील। मात्र जीवावर उदार होऊन स्वतःला संकटात टाकून जोखीम पत्करू नका असं आवाहन परत एकदा मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। परराज्यातील सर्व मजुरांची निवारा व्यवस्था त्या त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनानं केली आहे। त्या ठिकाणी अगदी शेवटचा मजूर घरी जाऊस तोवर आम्ही त्यांची जेवणाची आणि वैद्यकीय उपचारांची सोय करतो आहोत। त्यामुळे आपली निवारा केंद्र सोडून लगेच बाहेर पडू नका। रेल्वेच्या वेळापत्रकाविषयी आपल्याला रेल्वे आणि सरकारमार्फत व्यवस्थित माहिती दिली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे।